आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हांच्या घरान व्हड प्रमाणात रोख रक्कम मेळिल्ल्याच्या कथित प्रकरणाचो अंतर्गत चौकशेचो अहवाल काल राती सर्वोच्च न्यायालयान आपल्या संकेतथळार अपलोड केला. भारताचे सकल घरेलू उत्पादन GDP फाटल्या 10 वर्षात 105% वाढीसहित दोबराज झाला. 2015 2.1 ट्रिलियन डॉलर्सावेल्यान 2025 4.3 ट्रिलियन डॉलर्साचेर पावला अशें IMF म्हळां. कांद्याच्या निर्यातीवेले 20% शुल्क 1 एप्रील सावन फाटी घेवपाचो निर्णय सरकारान घेतला. राष्ट्रीय चाचणी एजन्सी हांणी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश चाचणी CUET खातीर नोंदणी तारीख वाढयल्या. इंडियन प्रिमियर लीग IPL T20 उक्तावणाच्या मॅचीन काल राती कोलकाताच्या इडन गार्डन्सान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून कोलकाता नाईट रायडर्साक 7 विकेटींनी हरयलो. आता पुराय खबरो. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हांच्या घरान व्हड प्रमाणात रोख रक्कम मेळिल्ल्याच्या कथित प्रकरणाचो अंतर्गत चौकशेचो अहवाल काल राती सर्वोच्च न्यायालयान आपल्या संकेतथळार अपलोड केला. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश DUPADHYAY हांणी सादर केल्ल्या चौकशी अहवालान भारतीय चलनाचे 4 ते 5 अर्धवट जळिल्ले गट्टे सापडिल्ल्याचे सांगपी अधिकृत पत्रव्यवहारांची माहिती आशिल्ली. तशेंच 25 पानांच्या चौकशी अहवालान 14 मार्चाक होळयेच्या रातीकडे न्यायमूर्ती वर्मा हांच्या घरान उजो पालोवपाच्या कारवायेचे व्हिडिओ आनी फोटे आस्पावीत केल्ले ज्या वेळार रोख रक्कम मेळिल्ली. अहवालान शिफारस केल्ल्या प्रमाण भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती वर्मा हांच्या वेल्या आरोपांची चौकशी करपा खातीर 3 वांगडी समिती स्थापन केल्या. सरन्यायाधीशान दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुखेल न्यायाधीशांक न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांका कसलेच न्यायिक काम दिवचे न्हय अशें सांगला. आपल्या जापेन न्यायमूर्ती वर्मा हांणी सांगला की तांणी वा तांच्या फामिलींतल्या खंयच्याच वांगड्यान केन्नाच स्टोर रुमान रोख रक्कम दवरून आशिल्ली. ताच्या घरान रोख सापडिल्ल्याचे आरोप हे तांकां फसोवपाचे आनी बदनाम करपाचे षडयंत्र आशिल्ल्याचे स्पष्टपणान दिसून येता अशें तांणी म्हळां. भारताचे सकल घरेलू उत्पादन GDP फाटल्या 10 वर्षात 105% वाढीसहित दोबराज झाला. 2015 2.1 ट्रिलियन डॉलर्सावेल्यान 2025 4.3 ट्रिलियन डॉलर्साचेर पावला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF जारी केल्ल्या आकडेवारी प्रमाण भारत आता अमेरिका चीन जर्मनी आनी जपान उपरांत GDPच्या बाबतीत जगांतलो 5वो सगळ्यांत व्हडलो देश जाला. भारत रोखडोच जपानाक फाटी घालतलो अशें म्हळां. कांद्याच्या निर्यातीवेले 20% शुल्क 1 एप्रील सावन फाटी घेवपाचो निर्णय सरकारान घेतला. गिरायक वेव्हार अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण हाका लागून शेतकारांक फायदेशीर दर मेळटले आनी गिरायकांक कांद्याची उपलब्धता सुनिश्चित जातली. रबी पिकांची बरी आवक जावपाचे अपेक्षेक लागून मंडी आनी किरकोळ दोनूय दर उणे जाल्यात अशें मंत्रालयान सांगले. अदमासा प्रमाण रबी हंगामांत कांद्यासयत हेर पिकांचे चड उत्पादन जाल्यार फुडल्या म्हयन्यांत बाजारांतले दर आनीक उणे जावपाची शक्यताय आसा. देशांतली उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर फाटल्या वर्सा 13 सप्टेंबर सावन 20% निर्यात कर लागू केल्लो. माल आनी सेवा कर गुप्तचर महासंचालनालय DGCI बेकायदेशीर वा अनुपालन करनाशिल्ल्या ऑफशोर ऑनलाईन मनी गेमिंग संस्थांच्यो 357 वेबसाईट्स ब्लॉक केल्यात. DGCI ऑफशोर ऑनलाईन गेमिंग कंपनी आड कारवाय खर केल्या. ऑनलाईन मनी गेमिंग उद्देगात देशी आनी परकी कंपनीचो आसपाव जाता. सट्टो आनी जुगार हांचे संबंदीत सुमार 700 परकी कंपनी महासंचालनाच्या स्कॅनरा खाला आसा. ह्यो कंपनी GST संदर्भात नोंदणी कर भरपाक आनी कर नियमांचे पालन करपाक अयशस्वी ठरल्या अशें अर्थ मंत्रालयान निवेदनात म्हळां. DGCI आता मेरेन भारता भायल्या ऑनलायन मनी गेमिंग प्लॅटफॉर्मा कडेन संबंदीत 166 म्युल खाती ब्लॉक केल्यात. आता मेरेन 3 जाणांक अटक केल्या आनी अशाच आनीक व्यक्ती आड चौकशी सुरू आसा. सरकारान लोकांक सावध रावपाचो आनी ऑफशोर ऑनलायन मनी गेमिंग प्लॅटफॉर्मा कडेन संबंधित जावचे न्हय असो सल्लो दिला कारण ताका लागून तांच्या वैयक्तीक अर्थिक स्थितीक धोको निर्माण जावंक शकता. राष्ट्रीय चाचणी एजन्सी हांणी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश चाचणी CUET खातीर नोंदणी तारीख वाढयल्या. अर्जदारांक 24 मार्च मेरेन ऑनलायन अर्ज सादर करपाक मेळटलो. परिक्षा शुल्क जमा करपाची निमाणी तारीखूय 23 मार्चावेल्यान 25 मार्च रातीच्या 11:50 मेरेन वाढयल्या. ही एजन्सी 8 मे ते 1 जून या काळात देशभरांतल्या वेगवेगळ्या शारांनी देशाच्या भायल्या 15 शारांनी कम्प्युटर आधारित परिक्षा घेतली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीवेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
लोकसभा मतदारसंघाच्या परिसीमना खातीर लोकसंख्येचो एकमेव निकष म्हणून वापर करचो न्हय अशी शिटकावणी बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक हांणी दिल्या. हाका लागून लोकसंख्येची वाढ यशस्वीपणान नियंत्रित केल्ल्या राज्यांक अन्यायपूर्वक ख्यास्त मेळटली अशें तांणी सांगले. पटनायक हांणी सीमांकन प्रक्रियेबाबत लोकांचे हुस्के पयस करपा खातीर केंद्र सरकार बरोबर सर्वपक्षीय चर्चा करपाचे समर्थन केले. तामिळनाडूचे मुखेलमंत्री MK Stalin हांणी काल चेन्नय शारांत आपयल्ल्या परिसीमना बाबतच्या पहिल्या संयुक्त कृती समितीच्या बसकेंत उलयतना पटनायक हांणी सांगले केरळा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटका अस्तन बंगाल आनी पंजाब या राज्यांसयत ओडिशात लोकसंख्या नियंत्रण उपायांची यशस्वी अंमलबजावणी केल्या. बिजू जनता दलाचे अध्यक्षांनी चेतावणी दिली की जर 2026 अंदाजे लोकसंख्येची आकडेवारी परिसीमना खातीर आधार वापरत तर ओडिशाचे लोकसभा आनी विधानसभेचे जागे वतले. फुडल्या 25 वर्सांत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करपा खातीर वित्त आयोग येवजण्यो आखता अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगला. चेन्नय शारांत जाल्ल्या चेन्नय सिटीझन फोरमांत त्यो उलयताल्यो. नैसर्गीक आपत्तींच्या पैलूचेरूय लक्ष दितात अशें तांणी सांगले. अमेरिकेच्या दर धोरणासारखी भायली आव्हानांय आसात अशें सीतारामन हांणी म्हळें. युक्रेन झूज, चीन वेपार, आंतरराष्ट्रीय उतार चढाव ह्या सारख्या जायत्या मुद्द्यांचो तांणी उल्लेख केलो. शेती क्षेत्रांतूय बदल करपाची गरज आसा अशें अर्थमंत्र्यांनी सांगले. 112 आकांक्षी जिल्ह्यांची उदरगत करपाक प्राधान्य दितात अशें तिणें सांगले. इंडियन प्रिमियर लीग IPL T20च्या उक्तावणाच्या मॅचीन काल राती कोलकाताच्या इडन गार्डन्सान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून कोलकाता नायट रायडर्साक 7 विकेटींनी हरयलो. पयली फलंदाजी करतना KKRान 20 ओव्हरींनी 8 बाद 174 धावण्यो केल्यो. कर्णधार अजिंक्य राहणेन सगळ्यांत चड 56 धावण्यो केल्यो जाल्यार सलामीवीर सुनील नरीन हाणें 44 धावण्यो करून योगदान दिले. RCB खातीर कृणाल पांड्यान 3 आनी जॉश हॅझलवूडान 2 विकेटी घेतल्यो. RCBन ताका जाप दितना विराट कोहली आनी फिलीप सॉल्ट हांच्या 95 धावण्याच्या भागीदारीक लागून बेंगलुरून फक्त 3 विकेटी वगडावन 17व्या ओव्हरीन विजयी लक्ष गाठले. आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर सनरायझर्स हैदराबाद आनी राजस्थान रॉयल्स हांचे मदीं खेळ जातलो. भारतीय वेळाप्रमाण दनपारा 3:30 वरांचेर मॅच सुरू जातली. आनीक एक मॅच चेन्नय सुपर किंग्स आनी मुंबय इंडियन्स हांचे मदीं चेन्नयच्या MH Chidambaram स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. वेचणूक नोंदणी अधिकारी, जिल्हो वेचणूक अधिकारी, मुखेल वेचणूक अधिकारी हांचे बरोबर राजकीय पक्षांची बसका चालू आसा अशें वेचणूक आयोगान काल सांगले. देशभरांतले वट्ट 4123 वेचणूक नोंदणी अधिकारी ERO आपल्या विधानसभा मतदारसंघांतल्या मतदान केंद्र पात्रेचेर प्रलंबीत आशिल्ले प्रश्न सोडोवपा खातीर सर्वपक्षीय बसका घेतात. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हांच्या घरान व्हड प्रमाणात रोख रक्कम मेळिल्ल्याच्या कथित प्रकरणाचो अंतर्गत चौकशेचो अहवाल काल राती सर्वोच्च न्यायालयान आपल्या संकेतथळार अपलोड केला. भारताचे सकल घरेलू उत्पादन GDP फाटल्या 10 वर्सांत 105% वाढीसयत दोबराज जाला. 2015 $2.1 trillion वेल्यान 2025 $4.3 trillion पावला अशें IMF म्हळा. कांद्याच्या निर्यातीवेले 20% शुल्क 1 एप्रील सावन फाटी घेवपाचो निर्णय सरकारान घेतला. राष्ट्रीय चाचणी एजन्सी आणि कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश चाचणी CUET खाती नोंदणी तारीख वाढयल्या. इंडियन प्रिमियर लीग IPL T20च्या उक्तावणाच्या मॅचीन काल राती कोलकाताच्या इडन गार्डन्सान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून कोलकाता नाईट रायडर्साक 7 विकेटींनी हरयल्यो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 6:30.